सुरुवात करण्याआधी पुन्हा एकदा मी कार्यक्रमातलं पहिलं आणि माझ्या कार्यक्रमाच्या आधीच्यातलं शेवटचं निवेदन करतो. एकदा सरकून घेतलं तर फार बरं होईल. आज या सभागृहात जास्तीत जास्त किती लोक बसू शकतात याचं मोजमाप घेण्याचं मंडळाने ठरवलेलं आहे. परमपूजनीय स्वामी माधवनाथांची 95वी जयंती आणि गणेशपुरम या वास्तूमधल्या आपल्या या ध्यान मंदिराचा तिसरा वाढदिवस म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाल्याचा वाढदिवस. या उत्सवाची सुरुवात आपण सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी हिनं म्हणलेल्या माधवाष्टकाने करणार आहोत. स्वामी माधवनाथांचे एक ज्येष्ठ अनुग्रहित सद्भक्त श्रीयुत ज्ञानेश्वर साधू यांनी रचलेली ही अतिशय प्रासादिक अशी स्वामी माधवनाथांची प्रार्थना आहे.
माधवम् माधवानन्दम् स्वरूपानन्द सद्गुरोः कृपापात्रम् च सद्विप्रम् वन्दे राम प्रियोत्तमम् भावार्थ दीपिकाटीका विशदीकरणे पटुः सोऽहं ध्यान परो नित्यम् यः स प्रीतोऽस्तु सर्वदा करोति कर्म योगस्थो नासक्तो विषयेषु च शुचिश्च शीलवान् शान्तो यस्तं प्रेम्णा नमाम्यः सरलोऽपि च लोकेषु वाकडे नामधारकः पण्डितोऽपि निगर्वी च मानदो माधवः खलु फलप्राप्तैव यो नम्रः तरुः फलयुतो यथा इत्यतो वाकडे नाम वाकडे कुलदीपकः संतुष्ट सततं चित्ते कामलोभ विवर्जितः मनो मधुकरो यस्य गुरुपादाम्बुजेरतः ज्ञानदेव महाभक्तः अध्यात्मज्ञानपरायणः जयोऽस्तु तस्य सर्वत्र लोककल्याणकारिणः सर्वदा स्वरूपानन्द सद्भक्ता सर्वदा स्वरूपानन्द सद्भक्तानां च सौहृदम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम्
पुरुष वर्गाने आपल्या डाव्या हाताला आणि भगिनी वर्गाने आपल्या उजव्या हाताला असं सरकलं तर कमीत कमी एक रांग अजून होऊ शकेल. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे धुंडीत येती. ऐसा जो महानुभाव तेने करावा समुदाव, भक्ती योगे देवाधिदेव आपुला करावा. ज्यांनी हृदयापासून प्रेम केलं, स्वतःमध्ये सर्व सद्गुणांची जोपासना करत असतानाच ज्यांची गुणग्राहकता हाच एक लखलखता गुण होऊन राहिला, ज्यांचं वेड आपल्यासारख्या अनेक साधकांना लागलं आणि आजही पुन्हा पुन्हा ज्यांना आपण आपल्या आत आणि बाहेर शोधत असतो, अशा महानुभावाची 95वी जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण जमलेले आहोत. या कारणे समुदाव झाला पाहिजे मोहोच्छाव, हातोपाती देवाधिदेव वोळेसा करावा. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आपल्या प्रियतम स्वामी माधवनाथांनी आपल्यासारख्या साधकांचा एक जगावेगळा समुदाय गोळा केला. भगवंताच्या प्रेमाचा नित्य महोत्सव त्यांनी आपल्या सर्वांमध्ये कायमचा सुरू ठेवला. 1 ऑक्टोबर 1917 हा त्यांचा जन्मदिवस. वस्तुत कालगणनेतला क्रमाने आलेला क्रमाने उजाडलेला अजून एक दिवस, पण आपल्यासाठी तो आनंदाचा उत्सव झाला. या उत्सवासाठी मी आपणा सर्वांचं श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळातर्फे स्वामी स्मरणपूर्वक स्वागत करतो. स्वामीजींना समर्थांच्या अनेक ओव्या अत्यंत प्रिय होत्या. त्यातल्या दोन ओव्या माझ्या नेहमी स्मरणात असतात. स्वामीजी कसे सांगायचे ते सुद्धा मला आठवतं. ते म्हणायचे, आपण अवचिते मरवून जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागणे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. या ओव्या स्वामीजी जगले. या प्रतिज्ञेचाच उद्घोष त्यांनी अखेरपर्यंत केला. त्यांनी सर्व साधकांना साधनेची निष्ठा दिली, निस्पृह परमार्थ दिला, वन्ही चेतवला आणि आपल्या अलौकिक स्नेहाचं घृत घालून तो अधिकाधिक प्रज्वलित करत नेला. 2009 सालच्या 4 ऑक्टोबरच्या दिवशी गणेशपुरम ध्यान मंदिराचं उद्घाटन झालं. तेव्हा इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक साधकाच्या हृदयात स्वामीजी पुन्हा एकदा अवतीर्ण झाले. बचेंगे तो और भी लढेंगे या उद्गारांचा नवा अर्थ घेऊन जनकोजी शिंदे याचे तेजस्वी उद्गार त्या उद्गारांना नवा अर्थ देत देत स्वामीजी पुन्हा एकदा आपल्याला खुणवायला लागले. त्यांच्या प्रिय मानसपुत्रांनी म्हणजे स्वामी मकरंदनाथांनी आपला प्राण ओतून उभारलेल्या या अभिनव तीर्थक्षेत्रामध्ये येण्यासाठी आपल्याला आवाहन करायला लागले. स्वामीजींची 95वी जयंती आणि या मंडळाचा या ध्यान मंदिराचा तिसरा वाढदिवस, तिसऱ्या वर्षात पदार्पण करण्याचा वाढदिवस, ही दोन मला असं वाटतं केवळ निमित्त आहेत. खरं म्हणजे हा स्वामीजींच्या अभूतपूर्व प्रेमाचा सोहळा आहे. भक्ती आणि ज्ञान, सगुण आणि निर्गुण, द्वैत आणि अद्वैत यांना एकरस करून घेणाऱ्या स्वामीजींच्या स्मरणाचा उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्तानं काही साधक आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. ही मनोगत म्हणजे स्मृतीपुष्प आहेत असं समजू. सद्गुरूंच्या चरणावर वाहण्यासाठी उत्सुक असलेली. सुरुवातीला सद्भक्त सौभाग्यवती चित्रा आठले आपले भाव प्रकट करणार आहे. 1991 सालापासून ती स्वामीजींकडे आकृष्ट झाली. चित्रा खरे या नावानी, खरं म्हणजे ती चित्रा बर्वे या नावानी ती खरं म्हणजे आपल्या केंद्रात आली. परंतु आपल्या केंद्रातल्याच रवी बरोबर त्याचा विवाह स्वाभिंदी लावल्यामुळे ती चित्रा आठली झाली. विद्यार्थी दशेमध्येच स्वामीजींचा सहवास खूप जवळून लाभल्यामुळे अत्यंत सुसंस्कारित जीवन जगण्याचा निश्चय जणू तिचा तेव्हापासून झाला. आणि मला असं दिसतं की आजपर्यंत ती तो निश्चय आपल्या उराशी बाळगून आहे. चित्राचं मनोगत आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय। मिलिंद दादा खूप मोठे आहेत, गुरु बंधू सौजन्य सुजनू आहेत, त्यामुळे त्यांनी सुसंस्कार वगैरे उल्लेख केला। स्वामीजींनी जे प्रेम दिलं ते माझी योग्यता नक्कीच नव्हती, पण त्यांनी जवळ केलं। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आठव कितीदा दिली त्यांनी साथ, नको डगमगू स्वामी देतील हात। अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। स्वामी म्हणजे पंढरपूरला चैतन्य महाराज जे म्हणले की जिथे वाचा विसावते, म्हणजे ज्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे, हे संपूच नाही असं वाटतं। मला 10 मिनिटच वेळ आहे त्यामुळे मी संपवणार आहे। स्वामी म्हणजे क्षुद्र मीला स्वानंद साम्राज्याची सुहोक दाखवणारे, संकटी सत्वर धावणारे, संरक्षण करणारे, निज भक्ताला कृपा कटाक्षाने गुरवाळणारे आणि अखेरीस स्वरूपानंद चाखवणारे स्वामी, म्हणजेच आपले प्राणप्रिय सद्गुरु, काहींचे परात परगुरु, पूजनीय स्वामी माधवनाथ। त्यांची आज 95वी जयंती, अत्यंत आनंदाचा भाग्याचा असा दिवस। या दिवशी पूजनीय स्वामीजींच्या असंख्य आठवणी उत्संभळून येतात। त्यांच्या गुणांनी आणि प्रेमाने भारावलेले आपण सगळेच गतकाळात रममाण होतो, माझंही काही वेगळं नाही। गेले 8 दिवस अक्षरशः प्रत्येक क्षण परत परत डोळ्यासमोरून जातोय। 20 वर्षांपूर्वी एका प्रसन्न संध्याकाळचं स्वामींचं प्रथम दर्शन आजही जणू काही स्पष्ट दिसतं। काही दिवस नित्य दर्शन घेतल्यावर एक दिवस पूजनीय स्वामीजींच्या खोलीत गेलो मी, दीपाली आणि सुधीर। मी आणि दीपालींनी स्वामीजींना विचारलं, आम्हाला अनुग्रह द्याल का? मग त्यांनी विचारलं कोण कुठल्या, तर मी दापोलीची म्हणल्यावर मला म्हणाले अरे म्हणजे आमच्या कोकणातलीच। मग म्हणले 12-12 वर्ष साधना करायची तयारी आहे का? मग आम्ही हो म्हणलं। मथ्यावर म्हणले मग या रविवारी। विलक्षण आनंद होता, त्यात स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवायचंही भान नव्हतं, नुसतं वाकूनच नमस्कार केला। कारण तोपर्यंत कोणाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायचा हे माहितही नव्हतं। स्वामीजींनी आपलं म्हटलं, कृपांकित केलं। त्या दिवशी अक्षरशः वेड्यासारखी अवस्था होती, भ्रूमध्यात काहीतरी होत होत। स्वामीजींनी अनुग्रह दिला नसता तर जीवन भरकटलं असतं, एवढं मात्र नक्की। तिथून पुढे मात्र सगळंच बदललं, स्वामीमय जीवन कधी होऊन गेलं तेच कळलं नाही। ते म्हणायचे ना, माझ्याकडे येताना विचार करा, एकदा का मी मानगुटीवर बसलो तर मग तुम्ही किती हिसके द्या तिथं सुटका नाही। आमचंही अगदी तसंच होतं, पण आम्हाला कुठे सुटका हवी होती। माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची दखल स्वामीजी घ्यायचे। 18-19 वर्षाचा तो वय असल्यामुळे कुठलेच विचार घट्ट न व्हावेत यासाठी स्वामीजी नेहमी चूक काय आणि बरोबर काय याचं मार्गदर्शन करत असत। तृप्ती आणि मी एकत्र राहायचो, आमचं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं होतं। त्यामुळे कधीही स्वामींकडे गेलं की ते मला म्हणायचे तृप्ती प्रेमळ आहे, हा तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, जणू काही भांडण झालं असेल तरी ते प्रेम कायम राहावं। असंच माझ्या सख्ख्या बहिणीच्या बाबतीतही झालं, तिने माझ्या वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न केलं। मला ते फार काही आवडलं नव्हतं, त्यामुळे माझ्या मनात एक प्रकारची अडी होती, पण स्वामीजी मला म्हणाले असं करू नकोस, तुझी सख्खी बहीण आहे, आपण प्रेमच करायचं। मग म्हणले की तू जाऊन ती कुठे राहते, काय करतात याची चौकशी कर, म्हटलं तृप्तीला बरोबर घेऊन जा। आणि म्हणले की तिच्या घरी असं जा की कुठला तरी पत्ता विचारायला आलोय, आणि असं म्हणून तृप्तीला पुढे पाठव। मग असंच आम्ही स्वामींची आज्ञा शिरसावंद्य म्हणून गेलो तिच्या घरी। तृप्ती आधी गेली आणि मग स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मी गेले। मग तिची सगळी चौकशी केली, आणि स्वामींनी दातानाच बजावलं होतं की त्या दोघांनाही माझ्याकडे यायला सांगा. सगळी चौकशी झाल्यावर मी तिला सांगितलं की तुला स्वामींनी बोलावलंय. पुढे ती आली नाही. जे व्हायचं तेच झालं, कारण तिचा नवरा बीई होता आणि शेअर ब्रोकर होता. स्वामीजींना हे सांगितल्यावर ते म्हणाले होते, अरे अरे एवढंच म्हटले. पण मी गेल्यामुळे माझ्या मनातली कटुता कायमची निघून गेली. कुठची गोष्ट कशी पटवून द्यायची हा स्वामीजींचा जणू वस्तुपाठच होता. मी लग्नाबद्दल तेवढी निरुत्साही होते. तर मला म्हणाले, अगं आदी मननाथांपासून सगळ्यांनी लग्न केलं, सगळ्यांनी संसार केला. रामचंद्र, गोपाळकृष्ण, जनक राजा सगळे संसारीस्तर होते. सकळ आश्रमामध्ये आश्रम, गृहस्थाश्रम उत्तमोत्तम असं म्हटलंय. संसारात राहून परमार्थ करता येतो, आम्ही नाही का केला? आणि तुला कुठे मी बाहेर पाठवतोय का? इथल्या केंद्रातल्या मुलाशीच लग्न करायचं आणि नवरा बायको पुढं मुलं सगळ्यांनीच इथं यायचं. आजोबा, मुलगा, नातू एकत्र तीन पिढ्या जर ध्यानाला बसल्या तर सासवासुना काय करणार, ध्यानालाच बसणार ना. आणि निमूट संसाराला लागले, स्वामीजींचा ऐकल्यावर काय करणार. 17 वर्ष झाली सुद्धा. स्वामीजी एवढं मात्र नक्की की तुम्ही जसं सांगितलं तसं आम्ही सगळे घरातले एकत्र आरतीला आणि नामाला बसतो. आम्ही कधीही स्वामीजींच्या दर्शनाला गेलो की ते मला विचारायचे, काय रवी उगवला का असं विचारायचे, कारण पती पत्नी दोघांनी एकत्र केंद्रात यावं असा त्यांचा कटाक्ष असे. तेव्हा स्वामीजी आपल्याविषयी असणाऱ्या आदरयुक्त भीतीमुळे कधी बोलले नाही. पण तुमचं दर्शन झालं तेव्हाच खरं तर रवी माझ्या आयुष्यात उगवला होता. विनोद हा तर स्वामीजींचा अविभाज्य अंग. माझ्या मुलाचं नाव अमित आहे तर ते ठेवण्याआधी मला ते नेहमी म्हणायचे, आता काय मुलाचं नाव सूर्यपुत्र म्हणून कर्ण ठेवणार आहेस का? त्यावेळी मी खूप जाड झाले होते, म्हणजे आता नाही असं नाहीये. तर मला ते म्हणायचे, तुझं नाव बदलून आपण फातिमा रुजी वगैरे असं काहीतरी ठेवूया का? असं म्हणून डोळ्यातून पाणी येईपर्यंत खळखळून असायचे. टिंबूनाना, एखादी कजाकबाई म्हणजे झांबेटी किंवा टिंबक तू असे शब्द वापरायचे आणि स्वतःच खोखो असायचे. अलौकिकत्व नोहावे लोकाप्रती असं असलं तरी कधीतरी ते स्वतःविषयी पटकन बोलून जात असत. एकदा असंच मला म्हणाले, तुला काय वाटतं आपण आज भेटतोय? 1600 वर्षांपूर्वीपासून गोपाळकृष्ण आणि गोपिका काही वेगळे होते? अनादिकालापासून असंच चालत आलं आहे. एकदा ते माझं जीवन कसं घडलं यावर सांगत होते की 7-8 वर्षाचं माझं वय होतं तेव्हापासूनच इतरांसाठी काहीतरी करावं अशी मला अंतःप्रेरणा होती. मी माझ्या गावातली मुलं जमा करायचो आणि त्यांना सांगायचो, कारण ती मुलं वडिलांच्या खिशातनं विड्या चोरून ओढायची किंवा तंबाखू खायची, तर मी त्यांना सांगायचो हे वाईट आहे असं करू नका, त्याच्यापेक्षा व्यायाम करा. आणि असं म्हणून मी त्यांना माझ्या दुकानातलं गुळ, खोबरं, शेंगदाणे असं काही नेऊन द्यायचो. आणि ते म्हणायचे की मी या सगळ्यांना व्यायामाला लावलं. मी बघाच एका पायाने लंगडा आहे तरी सुद्धा एका पायावर उठा बशा काढतो, का तर दुसरा पाय ठीक राहावा म्हणून. नंतर ते त्यांच्या कार्याविषयी सांगू लागले. ते म्हणत होते, मी एकांतात राहावं ही भगवंताचीच इच्छा नव्हती. माझा कर्माचा पिंड आणि दुसऱ्यांना शिकवण्याचा कल असं लक्षात घेऊन स्वामींनी माझ्याकडून काम करून घेतलं. मी आत रंगून राहिलो पण तेवढ्यापुरतं मी सीमित ठेवलं नाही. मला इतरांना तो बोध देण्यात आनंद आहे. समर्थांनी मला प्रेरणा दिली. प्रपंच आणि परमार्थ एकरूप करावा, प्रपंच नेटका करावा हे दासबोध वाचून मी जाणून केला, सावधपणे केला. पुढे ज्ञानोबांच्या विचारांनी प्रभावित होऊन संसार हा भगवंताचा आहे, मी बाहुला आहे असा बोध झाला. 10व्या वर्षीच गीता हातात आल्याने हा बोध परिणत अवस्थेत पोचला. ज्ञानेश्वरीच्या ओवी ओवीची मी अनुभूती घेतली आहे. यानंतर मी स्वामीजींकडे जेव्हा गेलो स्वामीजींचा अनुग्रह झाला. त्याच्यानंतर मुख्य बदल म्हणजे माझी प्रवचन अजून रसाळ व्हायला लागली. मी पूर्ण झालो आणि मला जो बोध झाला तो इतरांच्या अंतःकरणात रामकृष्ण हरी असं म्हणून ठसवण्याचं अवघड काम मी हाती घेतलं. सगळ्या संतांचं मला पाठबळ आहे, त्यांचं अपुरं कार्य त्यांनी माझ्याकडून करवून घेतलं. तुमच्या प्रेमाची शक्ती माझ्याबरोबर आहे, तुम्ही सगळं प्राप्त करून घ्यावं हीच माझी तळमळ आहे. आपण मधाचं पोवळं होऊन राहावं, प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी गुण घेत राहावं. देह देवाचे देऊळ आत बाहेरी निर्मळ असं होऊन जावं. आणि शेवटी त्यांनी ओवी उद्धृत केली, तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. पंढरपुरातल्या अणुरेणू स्वामीजींचं वास्तव्य कळत होतं ते याचमुळे. स्वामीजींनी जे काही बोलले ते पूजनीय स्वामी मकरंदनाथ म्हणाले, मला या सगळ्यांचं पाठबळ आहे म्हणून माझ्याकडनं कार्य झालं असं स्वामीजी म्हणाले. अशा स्वामीजींच्या चरणी एकच प्रार्थना करावीशी वाटते. पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या शब्दांचा आधार घेऊन, गुरुसी भजावे रजक कण होऊन जावे, रजक कण होऊन जावे. अरे
स्वामीजींनी एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं, हा खूप अवघड धडा होता. तिच्या मैत्रिणीला स्वामीजी काय सांगत होते तिच्याविषयी ते आपण तिच्याकडनं कधीतरी एकदा ऐकूयात. कारण संतांकडे येणाऱ्या सगळ्यांचं संतांवर प्रेम असतं, पण एकमेकांवर असतंच याची खात्री नसते. आणि त्याच्यासाठी स्वामीजी खूप झटायचे, जेणे बहुतास घडे भक्ती ते हे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. समर्थांच्या ओव्या ओव्यांमधून स्वामीजींचं जीवन आपल्यापुढे उलगडत राहत. असंख्य तरुणांमध्ये जागृती निर्माण करणं, त्यांच्या मनाची तारुण्य सुलभ धाव नियंत्रित करून मनाला परमार्थाकडे लावणं, या सर्वांसाठी उच्च दर्जाची प्रबोधन शक्ती लागते. स्वामीजींनी या प्रबोधन शक्तीचा वापर करून कायमचं आपल्या कार्यात स्थिर केलेल्या साधकांमधले आपल्या सर्वांचे सुपरिचित सद्भक्त पंकजदादा करवंदे. 1979 सालापासून आजतागायत या स्वामी प्रेमाच्या प्रवाहात सुस्नात होत असलेल्या पंकजदादांना आज अजून एक स्मृतीपुष्प अर्पण करायचं आहे. पंकजदादा,
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मोठा आनंदाचा आणि महत् भाग्याचा असा दिवस आहे. प्राणप्रिय सद्गुरूंच्या पादपद्मी स्मृतीपुष्प व्हायचं एक अलौकिक भाग्य या कंगाल जीवाला स्वामी कृपेने प्राप्त झालेलं आहे. 1979 सालच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात मी प्रथम ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये गेलो. त्यावेळी तुळशीबागेमध्ये एक चौघा पाच युवकांचं असं युवा केंद्र भरत असे, आणि ते केंद्र झाल्यानंतर ही सर्व मंडळी ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये जात असत. भाऊ महाराज बोळात राहत असल्यामुळे मला ते जवळ होतं, आणि सद्भक्त मिलिंददादा आणि मी एकत्र अभ्यास करून एक दिवस तिथे गेलो. आरतीमध्ये आलेले सोहम माधवनाथ हे शब्द काही माहीत नव्हते, पण या मुलांबरोबर म्हणून सायकल घेऊन ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये गेलो. आणि त्या दुकानात कोपऱ्यामध्ये लाकडी खुर्चीवर पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केलेला विलक्षण आकर्षण शक्ती असलेला असा एक महापुरुष दृष्टीसमोर दिसला. माहित नव्हतं यांचंच नाव माधवनाथ आहे म्हणून. यांना स्वामी म्हणतात हे माहिती नव्हतं, पण त्या प्रथम दर्शनाने मात्र आकर्षित होऊन गेलो. आणि त्यांच्याकडे येतच राहिलो. त्यांचं व्यक्तिमत्व हे विलक्षण होतं. ते अत्यंत प्रेमळ होते, पण त्याच वेळेला त्यांच्या डोळ्यात बघितलं की अत्यंत अलिप्त आहेत असं जाणवायचं. ते अत्यंत जवळचे, जीवाभावाचे, सार सर्वस्व असलेले असे वाटायचे, पण त्यांच्या जवळ गेलं की एक आदरयुक्त धाकही वाटायचा. मिष्टील नर्म विनोद करून आता चित्रा म्हणली तसं स्वतः खळखळून हसणारे आणि सगळ्यांना हसवणारे असे असले तरी सुद्धा क्षणात ते सगळं आवरून घेऊन आत्मदर्शन हेच नरदेहाचं मुख्य ध्येय आहे असं ठसवणारे. आणि त्याकरता साधकांकरता आपला देह पोतेऱ्यासारखा झिजवणारे. पण हे झिजवत असताना मात्र आपली प्रवचनाची आणि साधनेची वेळ काटेकोरपणे पाळणार आहे. सर्वत्र प्रत्येक क्षणी भगवंताचं दर्शन घेत असल्याने नाशिवंत संसार सुद्धा मोठ्या रसिकतेने करणार आहे. उत्साहाचा आनंदाचा खळाळता स्त्रोत असणारे, पण त्या स्त्रोताला विवेक आणि वैराग्याचा किनारा लाभून तो स्त्रोत सर्व साधक विश्वाकरता गंगेसारखा करणारे. अशा अनेक त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंच आज सिंहावलोकन करताना मनामध्ये कुठेतरी दर्शन होत. त्यांच्याकडे गेलो ते खर तर त्यांच्या आकर्षणाने गेलो. त्यांच्या नुसत्या दर्शनानेच लव्ह ऍट फर्स्ट साईट असं म्हणतात. त्या पहिल्या दर्शनानेच खर तर त्यांचा होऊन गेलो. त्यांना विकला गेलो आणि म्हणून येत राहिलो. दुकानातून त्यांनी कधी सांगितलं नाही की माझी ज्ञानेश्वरीची प्रवचन होत असतात तिकडे ये म्हणून. पण दुकानातूनच लक्षात आलं की भागेश्वर निवास त्यांच्या निवासस्थानी रोज रात्री ज्ञानेश्वरीचं प्रवचन होतं. तीनच खोल्या होत्या. पण तिथे गेल्यानंतर सर्व विसरायला व्हायचं. आपण जगामध्ये आहोत हे भान निघून जायचं. त्यांचं रविवारचं संध्याकाळचं जे केंद्र व्हायचं रात्रीचं छोटं केंद्र ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नारदीय भक्तीसूत्र, संजीवनी गाथा याच्यातल्या अभंगावर किंवा सूत्रावर 10 ते 15 मिनिटं निरूपण करून ते मग नाम सांगायचे. आणि ते नाम सांगत असताना ते स्वतः टाळ्या वाजवून डोलत असत, उन्मनावस्थेमध्ये जात असत. त्यामुळे डोळे मिटून नाम घ्यायच्याऐवजी त्या सगुण परब्रह्माकडे बघण्याचीच एक अनाहूत ओढ निर्माण होत असे. त्यांच्याकडूनच ऐकलं होतं की उमदीकर महाराज हे टाळी वाजवून नाम घेत असत. उमदीकर महाराजांना कोणी पाहिलं होतं, पण स्वामीजींना मात्र पाहिलं. आणि ते नाम झालं की ते आणि सरलाताई मिळून देवीची आरती करत असत. त्यांचा देव्हारा आपण पाहिलेला आहे, पाहतो आहोत. सरलाताईंच्या हातात तबक असे, शांत पेवणारी निरंजन निरंजन असत. आणि स्वामीजी त्या देव्हाऱ्याच्या एका खांबाला हात धरून अंगावर उपरणं घेऊन पाठमोरे असत, पण दुर्गे दुर्गट भारी तुझे विण संसारी हे म्हणताना इतकी आर्तता निर्माण होत असे की वाटत असे हा देवीचा भक्त आपल्या समोर काय पद्धतीने आरती म्हणतो, आपणही आरती म्हणतो। पण हे दृश्य अंतकरणावर कोरलं गेलं आणि तिथनं पुढे रामनवमीचं त्यांचं पोथी वाचनही ऐकायला आणि बघायला मिळालं आणि सगुणाचं प्रेम जेवढं त्यांच्यामध्ये भरून ओसंडून वाहत होत ते अंतकरणामध्ये संक्रमितही झालं। या संस्कारांनी जीवन कुठेतरी आतमध्ये घडत होत। कही एका धेनी वैकुंठा जावे तो तिही वैकुंठची केले आधवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळिले विश्व। हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं स्वामीजींचंच वर्णन आहे असं वाटत। हे होत असताना त्यांनी कल्पकतेनी आम्हा तरुणांना रविवारी सकाळी त्यांच्याबरोबर ध्यानाला बसायची मोठ्या कृपाळूपणे परवानगी दिली। 6:05 ध्यानाला या असं त्यांनी सांगितलेलं असायचं। 6:05 गेलं की स्वामीजी मात्र ध्यानाला बसलेले असत, कारण ते 6:00 ध्यानाला बसायचं। तर खोलीचं दार तिरकं लावलेलं असे आणि खिडकी थोडी किलकिली करून उघडी ठेवलेली असे आणि उपरणं घेतलेली स्वामीजींची ध्यानस्थ मूर्ती आतमध्ये गेल्यानंतर निरंजनाच्या उजेडामध्ये दिसत असे। ध्यानाला बसलं की त्यांचे सोहमचे श्वास ऐकू यायचे आणि त्यांच्याच त्या सोहमच्या श्वासावर आपलं ध्यान करावं असं वाटायचं। थंडीच्या दिवसात त्यांच्या जवळ बसून अनुभवलेलं हे ध्यानाचं सुख हे खरोखरच काय पुण्य होतं म्हणून मिळालं माहित नाही। आणि त्याच्यानंतर ते ज्ञानेश्वरी वाजायचे तर ह्या सगुणाच्या प्रेमाबरोबरच निर्गुणाचा बोधही पक्का व्हायला सुरुवात झाली। एका साधिकेनी तिची आई गुरुवारी निधन पावली म्हणून गुरुवारी उपवास करायला सुरुवात केलेली होती। पाणी पिऊन फक्त गुरुवारी राहायचं। एकदा स्वामीजींकडे ती असताना स्वामीजींनी आणि सरलाताईंनी तिला सांगितलं की आमच्या बरोबर जेवायला बस, तर ती म्हणली आज माझा उपास आहे। इतकं आपण भरकन बोलून जातो, उपास आहे म्हणल्यानंतर स्वामीजी म्हणले का बरं? तेव्हा तिने सांगितलं की आई गुरुवारी गेली तेव्हापासनं मी तिचं स्मरण म्हणून दर गुरुवारी फक्त पाणी पिऊन राहते। त्यांची सांगण्याची पद्धत इतकी विलक्षण होती, त्यांनी तिला जवळ बोलवलं आणि तिला म्हणाले उपास म्हणण्यापेक्षा उपवास म्हणावं, उपवास म्हणजे उपविष्य म्हणजे जवळ बसणं, आणि आईचं स्मरण फक्त गुरुवारीच का बरं, रोज स्मरण असावं आईचं, आणि 2 घास खाऊन जर आईचं स्मरण ठेवता आलं तर त्याच्यामध्ये गैर काय आहे, खाशील 2 घास ती साधिका काय म्हणणार। ती म्हणली हो बर, आणि तेव्हापासनं तिचे उपवास सुटले। सर्व समावेशक आणि कोणाच्याही मनाला पटेल असा परमार्थ स्वामीजी सांगत असत आणि त्यामुळे तरुण वर्ग त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर आकृष्ट झाला। स्वामीजी जसं या पद्धतीने सांगत असत तसे ते मिश्किलही होते, पण वयाच्या 40 नंतर त्यांनी टेनिस खेळायला सुरुवात केली। आपल्याला आपण तरुणपणामध्ये काही छंद जोपासतो, त्यांनी त्यांचा संसार कोकबन होऊन आल्यानंतर उभा केला आणि त्याच्यानंतर वयाच्या 40 नंतर ते टेनिस शिकले। तेव्हा भरतनाट्य मंदिर आता जिथे आहे तिथे टेनिस कोर्ट होतं आणि त्याला सोशल क्लब असं नाव होतं। 40 नंतर सुरुवात केल्यानंतर डेक्कन जिमखाना, PYC, पुना क्लब अशा ठिकाणच्या सर्व मंडळींची मिळून तिथे एक टूर्नामेंट व्हायची आणि त्याच्यामध्ये सिंगल्स आणि डबल्स अशा मॅचेस व्हायच्या. स्वामीजी सिंगल्स मध्ये खेळायचे कारण ते चपळ होते आणि त्यांचा चेंडूवर नियंत्रण ठेवण्याचं विलक्षण कौशल्य त्यांच्याकडे होतं. पण एकदा एक डबल्स खेळत असताना समोरच्या कोर्टवरची समोरच्या पार्टीतली एक व्यक्ती जोपर्यंत सर्व्हिस होती आहे तोपर्यंत कमरेवर दोन्ही हात ठेवून रॅकेट धरून उभी असायची. स्वामीजी मोठे मिश्किल होते. त्यांच्याकडे पाहून त्यांना विठ्ठलाची आठवण झाली आणि जेव्हा गेम सुरू झाला तेव्हा स्वामीजींनी मोठ्या कौशल्यानी त्या व्यक्तीला थोडं नेट जवळ आणि थोडं बेस लाईनवर असं पळवायला सुरुवात केली. दमछाक होता होता जेव्हा बेसलाईनकडे त्यांनी ड्रॉप शॉट टाकला आणि खाळूच उद्गारले, धाव घाली विठू आता चालू नको मंद. टेनिसच्या कोर्टवर मॅच चालू असताना अशा पद्धतीने आपली मानसिकता जपणारे टेलरिंग करत असताना त्या मशीनच्या आवाजावर अभंग बसवणारे, श्वासावर श्रीराम म्हणता म्हणता सोहम करणारे असे विलक्षण स्वामीजी आयुष्यात आले. व्यायामाचा छंद मलाही होता पण हा व्यायाम करता करता त्यांची जर नक्कल करायला गेलं तर कधी देहाकडे लक्ष जातं आणि कधी ओव्या आणि अभंग सुटून जातात हे लक्षात सुद्धा येत नाही. हे त्यांनीच करावं. त्यांचं उदाहरण आपल्या समोर आहे पण म्हणून आज जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना कुठेतरी आत्मज्ञानाचा विचार, आत्मज्ञानाचा त्यांनी उमटवलेला संस्कार अंतःकरणामध्ये साध मात्र नक्की घालतो, जमो अथवा न जमो. स्वामीजींनी जो परमार्थाचं हे बीज लावलं, त्याचं रोपटं केलं, त्याचा वृक्ष केला, पण त्या वृक्षाचं संगोपन मात्र स्वामी मकरंदनाथांनी मगाशी मिलिंददादा म्हणले तसं जीव ओतून केलं आणि करता आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आपण आज या वास्तूमध्ये मोठ्या आनंदात स्वामीजींना अपेक्षित असलेल्या अशा अत्याधुनिक ध्यान मंदिरात बसू शकतो आहोत. कोण होते स्वामीजी? कधीतरी अंतःकरणात कासाविषयी निर्माण होते, इतकं जवळचे होते पण कळलेच नाहीत असं वाटत. कधीतरी ज्ञानेश्वरी, दासबोध, नारदीय भक्तिसूत्र, गाथा, भागवत याच्यामध्ये दर्शन देतात तर कधीतरी अगदी लांब उंच कुठेतरी आहेत असं वाटत. कधीतरी प्रसंगोपात बांध मात्र फुटतो आणि असं वाटून जातं की चैतन्य ब्रह्म माझे कुणी मजला दाखवा, दिनांचा माय बाप कुणी मजला भेटवा, कुणी मजला भेटवा.
स्वामीजींच्या अदम्य साधन निष्ठेला सर्व साधक वर्गाकडून फार मोठा प्रतिसाद मिळाला. आता पंकजदादांनी उद्धृत केली, माऊलींची ओवी कही एकाधेनी वैकुंठा जावे, तिही वैकुंठची केले आघवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. स्वामीजींनी आपल्या भोवतीच वैकुंठासारखं एक साधकांचं अद्भुत भावविश्व निर्माण केलं. एका सातत्याने क्रमशः त्यांच्या या कार्याचा विस्तार होत राहिला. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या भोवती जमलेल्या बहुतांश सर्व साधकांचे मनोभाव अलगद स्वामी मकरंदनाथांकडे सोपवले गेले. स्वामी माधवनाथांची सर्व जिद्द, सर्व प्रेम, सर्व तत्परता स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी एकवटायला लागली. स्वामीजींच्या कार्याचं वैशिष्ट्य असं होतं की आपली कार्याची मंडळाची अंतर्मुखता न गमावता, तिच्याशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सत्वगुणावर आधारित काम उभं करायचं, तसंच काम अप्रतिहतपणे पुढे चालू राहिलं। मला हा संतांनी घडवून आणलेला एक अलौकिक चमत्कार वाटतो। श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ या विश्वस्त संस्थेच्या ध्वजाखाली स्वामी माधवनाथांचं स्वप्न साकार करण्यासाठी साधकांची एक फौज, साधकांची एक सेना स्वामी मकरंदनाथांनी जमा केली। पुण्याच्या पूर्व भागात राहणाऱ्या धनकवडी, दिव्यवाडी, वानवडी, हडपसर या उपनगरांमधल्या साधकांना येण्या जाण्यासाठी सोयीच्या अशा एका प्रशस्त ध्यान मंदिर उभारण्याच्या प्रकल्पाचा घाट घातला। अजूनही कधी कधी विश्वास बसत नाही, इतक्या वेगाने इतक्या निष्ठेने हे काम पूर्ण झालं। गणेशपुरम ही वास्तू उभी राहिली आणि आपण या वास्तूत आलो सुद्धा। शेकडो साधकांनी, अक्षरशः मी सांगतो आपल्याला, शेकडो साधकांनी तन मन धनानी ही वास्तू उभी राहण्यासाठी कष्ट घेतले। या प्रसन्न आदिशान अशा ध्यान मंदिरात पंढरपूरचा पुराण प्रसिद्ध चोर आपल्या पत्नी सहित स्वामीजींनी देव्हाऱ्यात आणून उभा केला। या मूर्तीच्या मुखावरचे भाव कसे असतील? मला असं नेहमी वाटतं की पंढरीच्या रावळातून लपत छपत पळून आलेल्या परमात्म्याचे भाव आहेत। बरेचदा संभ्रम पडतो की आपण कुठे उभे आहोत, इथं उभं राहिल्यानंतर आपण त्या गाभाऱ्यात उभे आहोत का आपण ध्यान मंदिरात उभे आहोत। माऊलींना, स्वामी स्वरूपानंदांना आणि स्वामी माधवनाथांना सुद्धा या ध्यान मंदिरात चिन्मय स्वरूपात पाचारण केलं गेलं। पांडुरंगाचं सगुण साकार रूप कायम दृष्टीपुढे राहावं अशी सर्व संतांची तळमळ। तुकाराम महाराज म्हणतात, आवडे हे रूप गोजीरे सकड पाहता लोचन सुखावले। हे भजन आपल्या सर्वांनाच आज म्हणायचं आहे। सद्भक्त सायली हे भजन सांगेल आणि आपण तिच्या पाठोपाठ ते भजन म्हणूया।
आवडे हे रूप गोजीरेच गुण, आवडे हे रूप गोजीरेच गुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे साची तुरा आहे, जो मी तुझा पाहे पांडुरंगा, जो मी तुझा पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे साची तुरा आहे, लाचावले मन लागली से गोडी, ते जीवन सोडी ऐसे झाले, ते जीवे न छोड़ी ऐसे झाले आता दिसी पुढे ऐसा ती तू राहे तुका म्हणे आम्ही मागावी लढी वारी पुरवावी आई माया बापे पुरवावी आई माया बापे माया बापे आता दृष्टी पुढे ऐसा ती तू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे साची तू राहे आता दृष्टी पुढे साची तू राहे
पांडुरंग आपल्या दृष्टीपासून कधीही ढळू नये यासाठी स्वामीजींनी अहोरात्र कष्ट केले. त्यांच्या प्रवचनांच्या माध्यमातून खूप मोठं साधक विश्वाच्या अंतःकरणात परिवर्तन घडवण्याचं काम झालं. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की माझे नित्य श्वास ते सुद्धा प्रबंध व्हावेत. तसंच स्वामीजींचं एक एक प्रवचन हा एक प्रबंध होता, हा एक आनंदाचा विषय होता. आज या प्रवचनांवर आधारितच एक महत्वाचा ग्रंथ आपण प्रकाशित करणार आहोत. स्वामीजींनी पातंजल योगसूत्रावर अप्रतिम प्रवचन केली. सकाळी ध्यान व्हायचं आणि ध्यानानंतर स्वामीजी बोलायचे. सर्वात प्रथम मला आठवतं सुरुवात झाली ती वेल्हाळांच्या घरामध्ये. वेल्हाळांच्या आत्याबाई होत्या, त्यांच्या आग्रहावरून या प्रवचनांना सुरुवात झाली आणि पुढे स्वामीजींना असं वाटलं की ही प्रवचनं सर्वांसाठीच असावीत म्हणून सकाळचं ध्यान झालं की मग स्वामीजींची ही प्रवचन होत असत. संपूर्ण योगसूत्रावर स्वामीजींची प्रवचनं झाली नाहीत, किंबहुना संपूर्ण योगसूत्रावर प्रवचन करण्याचा त्यांचा इरादा सुद्धा नव्हता. परंतु त्याच्यातले जे पहिले दोन महत्वाचे पाद आहेत त्यात सुद्धा पहिला पाद संपूर्ण आणि दुसऱ्या पादात अष्टांग योगापर्यंत स्वामीजींची फार सुंदर प्रवचन झाली. शास्त्र शुद्ध आणि अत्यंत सुगम. बरेचदा शास्त्रीय ग्रंथ हा दुर्गम होत जातो, परंतु स्वामीजींची ही शैली होती, त्यांचं हे वैशिष्ट्य होत, त्याच्यावरनं ग्रंथ तयार करण्यात आला. सद्भक्त डॉक्टर सुनीलदादा तावरे यांच्यापेक्षा अजून हा ग्रंथ प्रकाशित करायला योग्य व्यक्ती कोण असेल असं मला सुद्धा वाटतं. कारण स्वामी माधवनाथांबरोबर खूप प्रयत्नपूर्वक आणि खूप कष्टाने या ग्रंथाचं संपादन सुनीलदादांनी केलं. गेले काही महिने ते मूळचेच खूप अंतर्मुख आहेत, पण त्यांच्या अंतर्मुखतेला आता योगसूत्राची धार चढल्यासारखं मला दिसायचं. त्यांना त्याचा ध्यास लागला होता. मी सुनीलदादांना अशी विनंती करतो की त्यांनी पातंजल योग सूत्र विचार या स्वामी माधवनाथांच्या ग्रंथाचं प्रकाशन करावं.
आपण नित्याची जी प्रार्थना म्हणतो, मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत कृपातमहं वंदे परमानंद माधवम, सद्गुरूंची कृपाच या सर्वांग सुंदर अशा ग्रंथांनी आपल्यामध्ये अवतरते आहे. मंडळांनी या ग्रंथाचं माझ्या हस्ते प्रकाशन करण्याचं योजलं तेव्हा मला खूप अवघडल्यासारखं झालं. खरं म्हणजे माझी ती योग्यता नाही. चित्रांनी म्हटलं तसं मिलिंद दादा खरोखरच गुरुबंधू सौजन्य सुजनू असे आहेत. दुसऱ्यांच्या परमाणू एवढ्या गुणांचं पर्वतीकरण करणं हा संतांचा स्वभाव असतो. जास्त न बोलता
हा ग्रंथ आता सुनील दादांनी प्रकाशित केला. त्या ग्रंथावर त्यांना काहीतरी सांगायचं आहेच, तसं त्यांना सांगितल्याशिवाय आपण सोडणार सुद्धा नाही. त्यांना जसं सांगितल्याशिवाय सोडणार नाही तसं आपल्याला पुस्तक घेतल्याशिवाय सोडणार नाही. परंतु त्याआधी या पुस्तकाच्या कामी त्यांची अतिशय मोलाची मदत झाली अशा काही स्वामी प्रेमी मंडळींचा सत्कार आपल्याला करायचा आहे. सगळ्यात प्रथम मी विनंती करतो की इलेक्ट्रो प्रिंटचे भागीदार सद्भक्त श्रीयुत वैभवजी बर्वे यांनी सत्कारासाठी पुढे यावं. अतिशय देखण्या स्वरूपात हा ग्रंथ केवळ त्यांच्या आपल्या मंडळावरच्या प्रेमामुळे वेळेत प्रकाशित झाला. स्वामीजींच्या हस्ते वैभव बर्वे यांचा सत्कार आपण करत आहोत. शास्त्रीय ग्रंथ जेव्हा असतो तेव्हा त्याची भाषा सुद्धा स्वाभाविकच शास्त्रीय असते. आणि शास्त्रीय ग्रंथामध्ये शुद्ध लेखनाला खूप महत्व द्यायला लागतं. खरं म्हणजे नेहमीच शुद्ध लेखनाला महत्व द्यायला लागतं, परंतु शास्त्रीय ग्रंथात विशेष करून धचा मा होण्याची खूप शक्यता असते. परंतु या वैभवजी बर्व्यांच्या प्रेसमध्ये असलेले एक अत्यंत विलक्षण व्यक्तिमत्व आहे, मला यांचा नेहमी फार मोठी गंमत वाटते, मौज वाटते, ते म्हणजे श्रीयुत संतोष गायकवाड. इतकं सुंदर टाईप सेटिंग त्यांनी केलं, त्याच्यामध्ये चूक नाही. आपण या ग्रंथातली चूक शोधू नका, एखादी राहून गेलेली असू शकते, परंतु शोधून देणाऱ्यास अजून एक ग्रंथ आपण घ्यायला लावू. संतोष गायकवाड यांचा सत्कार स्वामीजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी अभिजितचा मित्र आनंद भोसले यांनी आपल्याला खूप मदत केली, पण आज त्याला यायला जमलेलं नाही. आता मी पुन्हा एकदा सद्भक्त सुनील दादांकडे वळतो आणि त्यांनी आपल्याला या पुस्तकाबद्दल, या ग्रंथाबद्दल सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो.
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपा माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मुखरंजनाथाय नमः. माझे प्राणप्रिय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या 95व्या जयंती उत्सवामध्ये त्यांनीच केलेल्या प्रवचनांवर आधारित पातंजल योगसूत्र विचार हा ग्रंथ जो प्रकाशित झाला त्याच्यामध्ये आता जे काही प्रातिनिधिक सत्कार झाले त्याखेरीज देखील अनेकांचं सहकार्य, अनेकांचे त्याच्यामध्ये योगदान झालेलं आहे. मुख्य म्हणजे या ग्रंथाचा जो पूर्वार्ध आहे जो 2002 साली पातंजल योगसूत्र विचार पुष्प पहिले या नावाने प्रकाशित झालेला होता, त्या ग्रंथाचं संपादन संकलन त्याच्यामध्ये मिलिंददा होते. मिलिंददा आणि स्वामीजी यांनी तो प्रथम भाग संकलित केलेला होता. स्वामी माधवनाथांची जी प्रवचन करण्याची जी पद्धत होती त्याच्यामध्ये एखादा विचार श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये दृढ बसावा या दृष्टीने त्यांचं प्रत्येक प्रवचन हे मागील प्रवचनाचे 15-20 मिनिट रिकॅप असायची. मागे काय झालं ते सांगून ते पुढे सांगायला लागायचे. त्यामुळे त्यांच्या ग्रंथावर आधारित, त्यांच्या प्रवचनांवर आधारित ग्रंथ निर्माण करणं ही खूप प्रयत्नपूर्वक करण्याची अशी गोष्ट होती, कारण त्यांनी सांगितलेल्या परत सांगितलेल्या गोष्टीमध्ये देखील काही नवीन विचार आलेले असायचे. त्यामुळे सगळ्याचा सांगोपांग विचार करून कशा तरीने ग्रंथ करावा ह्याचा एक वस्तुपाठ आधीच झालेला होता, आधीच ती पावलं दिसत होती. त्या पावलांवर पाऊल टाकून पुढचा भाग याला जोडून करणं एवढंच छोटंसं काम स्वामी मकरनाथांच्याच प्रेरणेनी आणि कृपेनी ही सेवा मला करायला मिळाली याचं मला खूप मोठं भाग्य असं वाटतं. स्वामी माधवनाथांची जी योगसूत्रावर प्रवचन झाली त्याच्या सुरुवातीपासून ऐकण्याचा देखील योग मला आला. सुरुवातीला स्वामीजी सोमवारी ही प्रवचन सांगायचे, ध्यान झाल्यानंतर सोमवारी ही प्रवचन ते करायचे, ध्यानानंतर 15-20 मिनिट, नंतर देखील त्यांनी अर्धा तासापेक्षा जास्त योगसूत्रावर निरूपण केलं नाही. आणि ते म्हणायचे की योगसूत्रासारखा ग्रंथ आपण ध्यान केल्यानंतर ऐकतो आहोत हे आपलं परमभाग्य आहे. तत्वज्ञानाचा विचार हा ब्रह्मसूत्रांमध्ये ब्रह्मसूत्रांवर देखील योगसूत्रांनंतर स्वामी माधवनाथजींनी प्रवचन करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर एक रविवार ब्रह्मसूत्र आणि एक रविवार योगसूत्र अशी त्यांची प्रवचन होत. त्यामुळे ते सांगायचे की ब्रह्मसूत्र हा तत्वज्ञानात्मक ग्रंथ आहे पण योगसूत्र हा प्रॅक्टिकल असा ग्रंथ आहे. नेमकं आपल्या जीवनामध्ये उतरायचं कसं त्या गोष्टी, तत्वज्ञान उतरायचं कसं हे योगसूत्र आपल्याला सांगतं. त्या प्रवचनांच्या वेळी असलेली स्वामीजींची अत्यंत प्रसन्न अशी मुद्रा, त्यांचं ते पिळदार शरीर असते आणि ते खांद्यावर टाकलेलं उपरण आणि अतिशय प्रसन्नतेने अशी त्यांनी केलेली निरूपण, शास्त्रीय ग्रंथ खरा इतका सुबोध रीतीने सांगणं, इतका श्रोत्यांच्या अंतकरणामध्ये ठसेल आणि मुख्यतः साधनेला प्रवृत्त करेल अशा तऱ्हेने सांगणं. स्वामीजी नेहमी सांगायचे की ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबांनी भगवद्गीता सोपी व्हावी म्हणून सांगितली, पण काही वेदांती लोकांनी असं केलं की ती परत वेदांतामध्ये बुचकळून सांगायला सुरुवात केली, परत ती अवघड केली. सोपी असलेली ज्ञानेश्वरी अवघड केली. पण स्वामीजींनी मात्र योगसूत्रासारखा सूत्र ग्रंथ, सूत्र वाङ्मय अत्यंत सुलभ असं आपल्याकरता केलं, अत्यंत सुलभ केलं. शास्त्रीय परिभाषा कमीत कमी प्रमाणात शास्त्रीयता न सोडता अशी त्यांनी वापरली. ते म्हणायचे की मी जे हे विवरण करतो आहे ते आदिनाथांपासून स्वामी स्वरूपानंदांपर्यंत सर्व गुरु परंपरेची जी माझ्यावर कृपा आहे त्या कृपेच्या योगाने आणि अनुभवाच्या आधारे मी हे विवरण करतो आहे. आणि आत्मविश्वास प्रवक्त असे म्हणाले की ते गुरुतत्वच माझ्या अंगाने बोलत आहे. पतंजल महामुनींनी या ग्रंथामध्ये जो योगशास्त्राचा योगशास्त्राला प्रमाणभूत असा हा ग्रंथ आहे, त्यांनी जे समाधीचे प्रकार सांगितले, संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी, हे शब्द जरी आपल्याला शास्त्रीय दृष्टीने अवघड वाटत असले तरी हा ग्रंथ जेव्हा आपण पाहू तेव्हा ते आपल्या अनुभवाचे आहेत. आपण ध्यानाचा अभ्यास करतो आहोत ते आपल्या अनुभवाचे आहेत, हे आपल्याला थोडं थोडं लक्षात येईल. आलंबन सूक्ष्म होत जाणं आणि विचाररहित अवस्था येणं, ध्यानाची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेच्या दृष्टीने आपण करत असलेलं सोहम ध्यान आणि पतंजली मुनींनी सांगितलेली ध्यानाची प्रक्रिया याच्यामध्ये फरक आहे, प्रक्रियेच्या दृष्टीने फरक आहे, पण अंतिमतः जो परतत्वाचा अनुभव जो असतो तो अनुभव मात्र एकच असतो. त्याच्यातल्या ज्या साधनेच्या अंगाने असणाऱ्या ज्या खुणा आहेत, मुख्यतः चित्त प्रसन्न असणं, प्रसन्न चित्तानेच ध्यान होऊ शकतं. प्रसन्न चित्त करायचं कसं? प्रसन्न चित्त करण्याकरता पतंजली महामुनींनी जे उपाय सांगितलेत, मैत्री, करुणा, मुदिता अशा अंगाने व्यवहारामध्ये वागणं, चित्त प्रसादन म्हणून या ग्रंथामध्ये जो एक जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये चित्त प्रसन्न कसं करायचं, साधं शांत आपल्याला झोप लागणं, स्वप्नरहित अशी झोप लागणं आणि ती झोप होऊन आपण एकदम प्रसन्न होणं, एकदम आपल्याला ताजतवानं वाटणं, या ताजतवानं वाटण्याचं आलंबन घेऊन आपल्याला चित्त प्रसन्न करता येतं असं पतंजली महामुनी सांगितलंय. ह्या ज्या खुणा आहेत योगा आपल्या योगाभ्यासाच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी व्याधी, स्त्यान, आळस, संशय, अविरती अशा प्रकारचे जे अडथळे आहेत त्या अडथळ्यावरूनच स्वामीजींनी ते पार करण्याकरता काय करायचं त्या सांगितलेल्या गोष्टी खरोखर आपल्या साधकांच्या दृष्टीने अनमोल असा हा ग्रंथ आहे. याच्यामध्ये पतंजली महामुनींनी जे समाधीचे प्रकार सांगितले त्याच्यावर स्वतंत्र चिंतन स्वामी माधवनाथांचं होतं. ते म्हणाले की पतंजली महामुनींनी हे समाधीचे प्रकार सांगितले, तसंच समाधीचे आणखीन चार प्रकार आहेत. कर्माची समाधी आहे, योगाची समाधी तर या ग्रंथामध्ये सांगितलेलीच आहे. विचाररहित अवस्था प्राप्त होणं आणि त्याच्यामध्ये परमात्मबोध प्राप्त होणं ही योगाची समाधी तर आहेच आहे, पण कर्माची देखील एक समाधी आहे. कर्म करत असताना अत्यंत तन्मय होणं आणि ती कर्म भगवंताला अर्पण होणं ही कर्माची समाधी आहे. तसंच भक्तीची एक समाधी आहे. भक्तीमध्ये भगवंताशी अत्यंत प्रेमानी भावानी एकरूप होऊन जाणं, नाम घेत असताना, पूजा करत असताना, भजन म्हणत असताना ही जी एकरूपता आहे ही भक्तीची समाधी आहे. आणि तोच मी आहे या अनुसंधानामध्ये बोधामध्ये अखंड राहणं ही ज्ञानाची समाधी आहे. अशा प्रकारे समाधीचे हे चार प्रकार विशेष अशा प्रकारे स्वामी माधवनाथांनी या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. जास्त मी या ग्रंथावर सांगत नाही कारण आपण सगळेच जण तो वाचणार आहोत, सगळेच जण त्याच्यामध्ये डूब देणार आहोत. या ग्रंथाचा अभ्यास करताना मला असं वाटतं की ग्रंथ हातात आल्यानंतर आपण तो झपाटल्यासारखा वाचून घ्यावा. नेमका आवाका काय आहे, काय सांगायचं आहे स्वामीजींना, काय सांगायचंय पतंजली मुनींना, काय हा मार्ग आहे, कशा प्रकारे कैवल्यावस्थेपर्यंत जाता येतं, दृश्य आणि द्रष्टा याचा संबंध संपतो कसा, द्रष्ट्याच्या पक्षी जेव्हा बोध होतो तेव्हा दृश्यच राहत नाही समोर, हे होतं कसं, कशी कैवल्यावस्था प्राप्त होते, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आधी आपण सगळ्या फास्ट अशा समजून घ्याव्यात आणि मग नंतर जसं रवंथ करणारी जी गुरं असतात ते आधी पटपट चारा खाऊन घेतात आणि नंतर मग हळूहळू त्याचं रवंथ करतात. त्याप्रकारे नंतर जो आपण या ग्रंथाचा अभ्यास करू तो रवंथ करण्याच्या प्रकारे करावा. ही ब्रह्मरसाची पुष्टी स्वामीजींच्या कृपेनी आपल्याला निश्चित प्राप्त होईल. या ग्रंथाच्या शेवटच्या प्रकरणामध्ये कैवल्यावस्था आता मी जो उल्लेख केला की द्रष्ट्याचा दृश्याशी संबंध संपतो म्हणजे नेमकं होतं काय, त्याच्यावर स्वामीजी म्हणतात की त्या ज्ञानी महापुरुषाचा दृश्याशी केवळ प्रेमाचा संबंध उरतो. आणि ही स्वामीजींची स्वानुभूती होती. सर्व साधक विश्वावर ते दैवी प्रेमाची पखरण करत होते. साधकांच्या अंतःकरणातील अविद्येचा नाश होऊन त्यांना स्वानंदाची प्राप्ती व्हावी यासाठी ते अविश्रांत झटले. अविद्येचा नाश होऊन मोक्षप्राप्ती व्हावी हे भगवद्गीतेचे अंतिम सारच योगसूत्रांचे सार आहे. भगवद्गीतेने त्यासाठी ज्ञान हे साधन सांगितले तर योगसूत्रकारांनी ध्यान हे साधन सांगितले. परंतु अंतिमत अविद्या नष्ट होऊन अखंड परमात्मबोध असणारी कैवल्यावस्था प्राप्त होणे हेच दोहोंचे सार आहे. असा हा आपल्याला पूर्ण बोधापर्यंत घेऊन जाणारा असा ग्रंथ स्वामीजींच्याच कृपेनी त्याच्यामध्ये वेळ संपली म्हणून माझ्याकडे आलेलं आहे, पण मला एक प्रेमाचा उल्लेख असा करा असं वाटतं. या संकलनाच्या निमित्ताने स्वामी मकरनाथांचा जो अत्यंत जवळचा सहवास मला लाभला, ऑफिसमधून मी त्यांच्या घरी सोमवारी जायचो आणि जे लिहिलेलं असायचं ते आम्ही एकत्र बसून वाचायचो आणि ते वाचत असताना मध्येच टाकलीमध्ये लाडू पोहे चिवडा असं यायचं, मोठ्या प्रेमाने मध्ये ते आणून द्यायचा आणि अत्यंत प्रसन्नता स्वामी मकरनाथांच्या चेहऱ्यावर या वेळी दिसून यायची. नेमक्या जागी जो सुधारणा त्या लेखनामध्ये आवश्यक होत्या, विषय जुळवून घेणं, कुठे विषयाची लिंक नसेल तर ती बरोबर जोडून घेणं, अप्रतिम भाग्य अप्रतिम लाभ असा या ग्रंथाच्या निमित्ताने त्यांचं प्रेम, स्वामी मकरनाथांचा सहवास जो मिळाला हे खरोखर माझं भाग्य, सद्गुरूंची कृपाच मी समजतो. आणखीन काय बोलू, इथेच थांब. हरी
हा ग्रंथ आजपासून आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालेला आहे. आज याच्या प्रकाशनाचा पहिला दिवस आहे. याची छापील किंमत ₹150 अशी आहे, परंतु आज फक्त आज संध्याकाळपर्यंत, आज रात्री 12 नंतर ही किंमत सुरू होईल. तोपर्यंत ₹120 हा ग्रंथ आपण सवलतीच्या दरात उपलब्ध केलाय. काही जणांनी याचं आरक्षण केलेलं आहे, परंतु ज्यांनी आरक्षण केलं असेल किंवा ज्यांनी केलं नसेल त्यांना माझी आग्रहाची विनंती वजा काय म्हणू दमदाटी अशी आहे की आपण प्रत्येकाने कमीत कमी 5 प्रती घेऊन गेल्या पाहिजेत. त्या उचलायला आपल्याला जमतील, 1 प्रत एवढी आहे, अशा 5 घेऊन जायच्या. याचं कारण सांगतो मी आपल्याला, कारण असा ग्रंथ पुन्हा मिळणार नाही. हा साधारण 3-4 महिन्यामध्ये हा ग्रंथ आउट ऑफ प्रिंट होणार आहे, मी याची भविष्यवाणी आपल्याला सांगतो. आणि त्यानंतर इच्छा असली तरी तो सुनील वाघ आपल्या स्वतःकडे 2 प्रती ठेवतात आणि ते कोणालाही देत नाहीत. त्या पुढच्या प्रतीच्या पुढच्या आवृत्तीच्या संदर्भासाठी ठेवलेल्या असतात. त्यामुळे आपण 5 मी मजेने म्हणलो, आपण जास्त नेले तरी चालतील. परंतु आता सुनील दादा खूप थोडं सांगू शकले, कारण वेळेची मर्यादा अशक्य आहे. पण हे पुस्तक मला असं वाटलं की संत वाङ्मयाला धरून शास्त्रीय ग्रंथाचं विवरण इतकं अद्वितीय आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही. इतकं सुंदर, इतकं गोड, आपल्या रोजच्या परिचयाचं. जो ध्यानाला बसणारा साधक असेल तो हे पुस्तक वाचताना जागोजागी थांबेल. त्यांनी सांगितलं ती पद्धत मला आवडली, पहिल्यांदा एका झपाट्यात वाचून काढा आणि मग हळूहळू हळूहळू वाचूयात. पण हे पुस्तक तसंच संग्रहणीय आणि नित्य वाचनातलं, फक्त ₹120 आहे. ज्यांनी आपल्या प्रति आरक्षित केले असतील त्यांनी तर न्यायच्याच आहेत, पण नेल्या नसतील त्यांना सुद्धा त्याच किमतीत हे पुस्तक आज उपलब्ध आहे. आता सद्भक्त सौभाग्यवती हेमाताई, आज मी परमहंस पाहिला नावाचं एक काव्य आहे, ते काव्य म्हणणार आहे. आपण सर्वांनी ते मनापासून ऐकूया.
श्रीराम, परमपूज्य स्वामी मकरंदनाथांचंच हे काव्य आहे, मला म्हणायला मिळतंय माझं भाग्य. परमहंस पाहिला मी, परमहंस पाहिला आज मी, परमहंस पाहिला आज मी, परमहंस पाहिला. प्रेम स्वरूप तो निर्मळ सुंदर गौरवर्ण शोभला, गौरवर्ण शोभला आज मी, परमहंस पाहिला आज मी, परमहंस पाहिला. प्रेम हास्य नित प्रसन्न दृष्टी, मोहक मधुमुख अमृत वृष्टी, जिह्वा मधुमंगला, जिह्वा मधुमंगला आज मी, परमहंस पाहिला आज मी, परमहंस पाहिला. शुभ्र वसन बहुकोमल स्पर्शन, प्रेम पाझरे सर्वांगातून, माय बाप भासला हा, माय बाप भासला आज मी, परमहंस पाहिला आज मी, परमहंस पाहिला. नितांत सुंदर सुहास्य दर्शन, नर्म विनोदी हितकर भाषण, क्षीण करी मोकळा, क्षीण करी मोकळा आज मी, परमहंस पाहिला आज मी, परमहंस पाहिला. बद्ध मुमुक्षु साधक कोणी, बाल पुरुष वा असो भगिनी, निरासक्त आगळा, निरासक्त आगळा आज मी, परमहंस पाहिला आज मी, परमहंस पाहिला. ज्ञान देवीचा भक्त उपासक, नाथ पंथीचा समर्थ चालक, सोहम बोधी भला, सोहम बोधी भला आज मी, परमहंस पाहिला आज मी, परमहंस पाहिला. समीप जाचा सुमने पुलती, गंधित जीवन रसमय भक्ती, भक्ती निर्मळ सुख सोहळा, निर्मळ सुख सोहळा आज मी परमहंस पाहिला, आज मी परमहंस पाहिला। जीवन बहरे मकरंदाचे उपकार चिते जनक गुरुचे, माधव जगिला भला, 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 आज मी परमहंस पाहिला, आज मी परमहंस पाहिला, आज मी परमहंस पाहिला।
सद्गुरूंचं दर्शन घेण्याची सुद्धा दृष्टी असते, ती दृष्टी या अभंगातून आपल्याला जाणवली असेल। खूप गोड असं आपल्या सद्गुरूंवर केलेलं स्वामी मकरंदनाथांचं काव्य आणि हेमातेंनी ती पूर्वी म्हणत असलेल्या अभंगांची आपल्या सर्वांना आठवण येईल अशा प्रेमाने म्हटला। आपल्या कार्यक्रमात आता कार्यक्रम संपन्नतेकडे चाललेला आहे। आपल्याला माहिती आहे की आपला प्रत्येक कार्यक्रम हा स्वामीजींच्या आशीर्वचनाने नेहमी परिपूर्णतेकडे जातो। स्वामी माधवनाथ जेव्हा होते तेव्हा सुद्धा बाकीचे सगळे कार्यक्रम कधी एकदा संपतात आणि आपण स्वामीजींचं प्रवचन केव्हा ऐकतो अशी सगळ्या श्रोत्यांना उत्कंठा लागलेली असायची। आता सुद्धा खरं म्हणजे प्रत्येकाच्या मनात असाच भाव आहे, पण आपण आता खूप वर्ष श्रवण केल्यामुळे स्वामीजींच्या सहवासात राहिल्यामुळे आपले सगळे भाव असे लगेच प्रगट नाही करायचे म्हणून कुणी मला सांगितलं नाही, परंतु आता स्वामीजींचं आशीर्वचन होणार आहे त्याआधी स्वामीजींना आणि सौभाग्यवती मधुराताईंना हार अर्पण आपण मंडळातर्फे करणार आहोत। आपल्या मंडळाच्या सर्व सेवांमध्ये आणि सर्व कार्यांमध्ये अत्यंत एकरूप झालेलं जोडपं म्हणजे सद्भक्त सुधीर दादा पाटकर आणि सौभाग्यवती वंदनाताई। आपलं शिक्षण आपला मान सगळं बाजूला ठेवून हे दोघही खूप प्रेमाने स्वामीजींच्या सेवेमध्ये असतात। सुधीर दादा स्वामीजींना हार अर्पण करतील आणि सौभाग्यवती वंदना मधुराताईंना हार अर्पण करेल। स्वामीजींच्या आशीर्वचनाच्या आधी पुन्हा एकदा या ग्रंथाची आपल्याला आठवण देतो। हा ग्रंथ स्वामीजींची प्रवचनं लिहून घेण्यापासून खरं म्हणजे याला सुरुवात झाली. स्वामीजींकडे येणारी साधिका त्यावेळेला सद्भक्त संजीवनी भवाळकर हिनी स्वामीजी जसं बोलले तसं वर्बाटीम आपण म्हणतो तसं शब्द आणि शब्द सगळा स्वामीजींचा उतरवून घेतला. तसंच या मसुद्यावर सद्भक्त प्राध्यापिका नीलाताई देशमुख आणि सद्भक्त सौभाग्यवती वृंदाताई साखरगांधे यांनी सुद्धा पुष्कळ काम करून हा लिखित स्वरूपात स्वामी माधव मकरंदनाथांच्या आणि सुनीलदादांच्या हाती दिला आणि त्याच्यावरनं पुढे या ग्रंथाची निर्मिती झाली. संतांचं कार्य जर का अव्याहतपणे पुढे चालायचं असेल तर खूप साधकांना त्याच्यामध्ये उतरायला लागतं, खूप साधकांना त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागतं. तसं ह्या पुस्तकाचा इतिहास आपल्याला सांगतो. याचं मुखपृष्ठ सुद्धा फार सुंदर आहे. याच्यामध्ये आपण पाहाल की एका प्रशांत सरोवरापाशी जिथे कमळं उगवलेली आहेत अशा एका सरोवराच्या काठाशी स्वामी माधवनाथ ध्यानाला बसलेले आहेत. आपल्याला वाटेल की ह्या सरोवरापाशी स्वामीजी गेले केव्हा, परंतु ते गेले चित्रकाराच्या भावावस्थेमध्ये निश्चित गेले, कलावंताच्या भावावस्थेत निश्चित गेले. तसं ह्या मुखपृष्ठावर ते भाव प्रगटलेले आहेत. सगळंच पुस्तक सर्वांग सुंदर आहे. आता हे पुस्तक तुम्ही म्हणाल तर बास आम्ही घेणार आहोत. मी स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावे.
हरी हरी ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. एक ऑक्टोबर 1917 साली कोकण या कोकणातल्या एका खेड्यामध्ये एक महात्मा जन्माला आला आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराज प्रणित नाथ संप्रदाय 1973 ते 1996 या काळामध्ये चालवला. या महात्म्याला 79 वर्षाचं आयुष्य मिळालं. यांनी संसार आणि परमार्थ एक करून दाखवला. हजारो लोकांना प्रेम, सुख, शांती याची अकारण बरसात केली. हजारो लोकांचं प्रेम संपादन केलं आणि प्रत्येकाला विशेष म्हणजे प्रत्येकाला हा महात्मा आपला भासला, आपला वाटला. यांच्या दृष्टीत समता होती, यांच्या दृष्टीमध्ये कारुण्य होतं. यांची दृष्टीच मुळी विवेकाची होती. हे जीवन शुद्ध सात्विक, शुद्ध सत्वगुणांनी मंडित असं होतं. तरी देखील हे जीवन घडवण्याकरता देखील त्यांनी विशेष कष्ट घेतले. अखेर पक्षी कोणत्याही व्यक्तीची दोन शब्दातच आठवण राहते, दोन पैकी एक. एक म्हणजे खूप चांगला होता आणि दुसरं म्हणजे ठीक आहे. गेला तर गेला. खूप चांगला होता याच्यापेक्षाही कितीतरी वरच्या श्रेणीने स्वामीजींची आठवण कायम राहील. आपण पंढरपुरामध्ये पाहिलं, ज्या नाथ संप्रदायाच्या शृंखलेमध्ये स्वामीजी जाऊन पोचले, जी परंपरा आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि ज्ञानेश्वर महाराजांपासून स्वामीजींपर्यंत अव्याहत चालत आली, त्या परंपरेमध्ये ज्यांची गणना झाली अशा व्यक्तींमध्ये स्वामीजी जाऊन पोहोचले, स्वामीजी जाऊन बसले. आजचा कार्यक्रम हा अनेक घटनांनी भरलेला कार्यक्रम आहे. एक म्हणजे स्वामीजींची जयंती आहे, दुसरं म्हणजे गणेशपुरम या वास्तूचा वर्धापन दिन उत्सव आहे. 1909 साली गणेशपुरम वास्तूचा उद्घाटन सोहळा झाला. त्या तऱ्हेने गणेशपुरम वास्तूचा हा तिसरा वर्धापन दिन उत्सव आहे. तर स्वामीजींची 95वी जयंती आपण साजरी करतो आहोत. गणेशपुरम ही वास्तू स्वामी मकरंदनाथांनी जीव ओतून काम केल्यामुळे निर्माण झाली, हे खोटं. गणेशपुरम ही वास्तू स्वामीजींच्या आशीर्वादानी, स्वामी माधवनाथांच्या आशीर्वादानी, स्वामी माधवनाथांची इच्छा होती म्हणून कोणतंही कार्य जेव्हा पुरं होतं तेव्हा व्यक्तीच्या इच्छेने पुरं होत नाही. जेव्हा ते पूर्णत्वाला जातं तेव्हा तशी भगवंताची इच्छा असेल तरच ते पूर्ण होतं, तरच ते पूर्णत्वाला जातं. संप्रदाय पाठीशी होता म्हणून ही वास्तू झाली. याचं कारण स्वामी माधवनाथांच्या देदीप्यमान अशा कार्याला एक प्रकारे अडथळा येऊ घातलेला होता म्हणून ही वास्तू झालेली आहे. स्वामी माधवनाथांना त्यांनी जी ध्यान मंदिरांची संकल्पना आणि ती ध्यान मंदिरं उत्तम चालावीत अशी योजना केलेली होती, ती योजना नीट राहते की राहत नाही अशा प्रकारची एक संशयाची स्थिती निर्माण झाली म्हणून आपल्या सर्वांमधून ही वास्तू निर्माण झाली. अर्थात तीही गोष्ट स्वामीजींच्या आशीर्वादानी म्हणा किंवा स्वामीजींच्या कृपेनी तीही गोष्ट नीट सेट राईट झाली. तरी देखील स्वामीजींच्या मनामध्ये जी गोष्ट होती, स्वामीजी म्हणत असत की थिएटर एअर कंडिशन्ड, पाय ठेवला तर अर्धा इंच खाली जाईल असे गालीचे, आणि तिथं काय पाहणार तर ती ओकणारी आग आणि त्याच्यातून
बदलणारी चित्र असं पाहत विमनस्क चेहऱ्याने बाहेर येणारे लोक, या ठिकाणी शांती मिळते, या ठिकाणी समाधान मिळतं, या ठिकाणी जीवन विचार मिळतो. जेव्हा तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने अनुसरता आहात तेव्हा ते स्वामीजींच्या विचारांचं यश आहे, म्हणून ही गोष्ट घडते आहे. हे गणेशपुरम देखील साकारण्यासाठी अगणित साधकांनी अक्षरशः जीवाचं रान केलं हे खरं आहे. मात्र हे जे सर्व केलं ते स्वामीजींकरता केलं. योगसूत्राचा ग्रंथ प्रकाशित झाला, एक शास्त्रीय ग्रंथ स्वामीजींच्या नावानी, आणि पुण्यातल्या विद्वानांना जरा जाडजूड असेल तर बरं वाटतं. असा जाडजूड ग्रंथ आतापर्यंत स्वामीजींच्या नावावर नव्हता. 80 पानी आणि 96 पानी आणि 120 पानी असे ग्रंथ, त्याच्यात मजकूर जरी कितीही दमदार असला तरी देखील अशा एखाद्या ग्रंथाची आवश्यकता होती, निश्चितच होती. स्वरूपानंदांचे असे ग्रंथ आहेत. अभंग ज्ञानेश्वरी नुसती हातात घेतली तरी देखील शास्त्री पंडित देखील झुकतील असा ग्रंथ आहे. स्वामीजींनी जे काम केलं त्या कामाचं जर खऱ्या रीतीने लोकांसमोर प्रगटीकरण करायचं असेल, ज्ञानेश्वरीची प्रवचन आहेत आपल्याकडं. स्वामीजींचे ज्ञानेश्वरीवरचे देखील अतिशय उत्तम असे शास्त्रीय ग्रंथ काढता येतील की जे खऱ्या अर्थाने पुढच्या अनेक पिढ्यांना स्वामी माधवनाथ म्हणजे काय गोष्ट होती हे कायम लक्षात आणून देतील. जसं एक गीता रहस्य पाहिलं की लोकमान्य म्हणजे काय हे लक्षात येतं. पुढे कधीतरी या देखील गोष्टी घडतील याची मला खात्री वाटते. या योगसूत्राच्या निमित्ताने सुनील दादा असं म्हणाले की सुनील दादांना माझ्या प्रेमाचा मोठा लाभ झाला. पण तुम्हाला खरी गोष्ट सांगतो की या हे सर्व माझे जीवाभावाचे मित्र आहेत आणि आम्हाला एकमेकांचा लाभ. गेली 30-32-33 वर्ष झाली सातत्याने होतो आहे. विशेष संबंध आला जो कितीतरी काळ मध्ये तशा रीतीने आमचं एकत्रित येणं फार होत नव्हतं. कामाच्या निमित्ताने तर आम्ही एकत्र आहोतच. गंमत म्हणजे सुनील दादांनी जे छोटेखानी भाषण केलं तर ते भाषण अतिशय अंतरंग होतं. पण त्याच्यातली गंमत म्हणजे मी जे बोलायचं ठरवलेलं होतं ते सगळं तू बोललास. स्वामीजींनी योगसूत्रावर जो ग्रंथ लिहिलेला आहे किंवा जी निरूपण केली ती गीता आणि ज्ञानेश्वरी याला धरून योगसूत्रावर स्वामीजींनी प्रवचन केली. विद्वानांना किंवा ज्योतिर्विदांना मान्य असणारा गीतेचा जो काळ आहे तो इसवीसनपूर्व साधारणपणाने 3100-3200 वर्ष असा जातो. 3100 वर्ष जर धरलं तर वेद व्यासांचा काळ हा अजून 50-100 वर्ष माग जातो, 3200 असा जातो. व्यासांनी जर काही केलं असेल तर व्यासांनी जो उपनिषदांमधून स्वानुभूतीनी अद्वैत सिद्धांताचं प्रतिपादन केलं त्यामुळं व्यासांच्या पूर्वी जे भारतीय तत्वज्ञान होतं द्वैतवादी सांख्यांना अनुसरून असणारं असं तत्वज्ञान व्यासांच्या आधी होतं, कपिलांचं सांख्यशास्त्र. तेव्हा देखील योग अस्तित्वात होता आपल्या भूमीमध्ये, पण तो द्वैताला अनुकूल असा योग होता. व्यासांनी या औपनिषदिक योगविषयक तत्वज्ञानाचं प्रतिपादन केलं. पण गोष्ट अशी घडली की व्यासांची विद्वत्ता एका बाजूनी अशा रीतीने कार्य करत असताना दुसऱ्या बाजूनी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता उपदेश केला. युद्ध प्रसंगी भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली. संजयाच्या मार्फत ती गीता धृतराष्ट्राला तसंच व्यासांना देखील समजली. आणि यथावकाश व्यासांनी जेव्हा महाभारत रचलं तेव्हा हा सगळा उपदेश 700 श्लोकांमध्ये बांधला. त्याचं संपादन व्यासांनी केलं. भगवंतांनी सांगितलेलं जे होतं ते आणि अभ्यासानी अनुभूतीनी आणि औपनिषदक अर्थातून दोहन करून जे व्यासांनी कमावलेलं होतं ते हे एकसारखं होतं. असं असल्यामुळं व्यासांनी भगवंतांचं जे म्हणणं आहे योगविषयक ते 5व्या अध्यायाच्या शेवटी 8व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायात विशेष करून अशी ध्यानाची प्रक्रिया सांगितली. चित्तवृत्ती निरोध रूप असा असणारा हा योग जसा ध्यानाच्या अंगाने भगवंतांनी सांगितला तसाच कर्माच्या अंगाने देखील चित्तवृत्तींचा निरोध आणि परमात्म स्वरूपाशी तादात्म्यता म्हणून भगवंतांनी कर्माला देखील योगाची संज्ञा दिली. कर्मयोग म्हणून योगाचा ध्यान हा जरी एक मुख्य अंग असलं तरी कर्म देखील अंग आहे असं भगवंतांनी मानलं आणि व्यासांनी ते अक्षरशः उचललं. म्हणून कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या अर्थाने देखील तेच तुम्ही सांगितलं. पण हे भगवंतांनी जे अशा पद्धतीने निरूपण केलं तर त्या निरूपणातला कर्म, ज्ञान आणि भक्ती या अंगाने साधलेला योग हा भगवद्गीतेत आलेला असला तरी देखील पतंजली महामुनींनी मात्र या योगाचं, भगवत प्रणित योगाचं संकलन केलं. पतंजली हे केवळ संकलक नव्हते तर ते दार्शनिक होते. पतंजलींचा काळ हा भगवान बुद्धांनंतर साधारण 300 वर्षांचा काळ समजला जातो. इसवी सन पूर्व 400 वर्ष हा भगवान बुद्धांचा काळ आहे. आणि बुद्धांच्या ध्यान प्रक्रियेचा मोठा प्रभाव पडून त्या काळामध्ये असं झालेलं होतं की याज्ञवल्क्यांनी सांगितलेला योग, व्यासांनी म्हणजे भगवंतांनी सांगितलेला योग आणि उपनिषदांमध्ये सांगितला गेलेला योग हा या भूमीमध्ये मानेनासे झालेले होते. लोक बाजूला पडत चाललेला होता. परंतु बुद्धांनी सांगितलेला जो योग होता आणि बुद्धांच्या नंतर विशेष करून बुद्ध धर्मामध्ये प्रविष्ट झालेल्या मंडळींनी त्या योगाला जो आकार दिलेला होता तो पतंजलींना तितकासा मान्य नव्हता. याचं कारण तो योग याज्ञवल्क्यांशी, व्यासांनी सांगितलेल्या योगाशी आणि औपनिषदिक योगाशी काही ठिकाणी फारकत घेणारा होता. असं असल्यामुळं तसंच बुद्धांच्या ध्यान प्रक्रियेमध्ये त्यावेळेला शून्य किंवा निर्वाण हे भारतीय शास्त्राच्या परंपरेत तुलनेने नकारात्मक समजले जाले गेलेले असे विचार होते. ब्रह्म किंवा सुख किंवा आनंद किंवा शांती याचं अंतिम दर्शन बुद्धांच्या योगाच्या प्रक्रियेत सांगितलं जात नव्हतं. केवळ द्रष्टा शिल्लक राहिला
विपश्यना जर पाहिली तर द्रष्ट्यांनी सर्व भावांचं साक्षीत्वानी अवलोकन करायचं, ते भाव निघून जातात. द्रष्टा राहिल्याबरोबर ते भाव निघून जातात, मग केवळ द्रष्टा उरतो. त्या द्रष्ट्याला शून्याचा बोध होतो असं बुद्ध म्हणाले. तर पतंजलींनी सांगितलं की त्या ठिकाणी द्रष्ट्याला स्वरूपावस्था प्राप्त होते. हा या ठिकाणी फरक आहे. द्रष्टा स्वरूपबोधाला प्राप्त होतो, द्रष्टा ब्रह्मभावाला प्राप्त होतो असं पतंजलींनी सांगितलं. आणि गंमत म्हणजे हे सगळं रिस्टोर झालं. पतंजली हे अशा वळणावर आहेत की ज्या ठिकाणी व्यासांनी, याज्ञवल्क्यांनी आणि उपनिषदांनी सांगितलेलं एक प्रकारे पराभूत होत आहे की काय अशी शंका होती, त्यावेळेला पतंजलींनी हे पुनर्स्थापित केलं. म्हणून सुनील दादा म्हणाले तसं, पतंजलींनी सांगितलेला जो योग आहे तो योग सर्वांना मान्य होण्यासारखा भारतीय परंपरेतल्या देखील, म्हणजे तशीच ध्यानाची प्रक्रिया अशी जरी नसली तरी पतंजलींचा एक फार मोठा उपकार भारतीय परंपरेवर निश्चितपणाने झाला. म्हणून त्याची शास्त्रात गणना केली गेली. आणि स्वामीजींनी अर्थात गीता आणि ज्ञानेश्वरीला धरून जे निरूपण केलं, हे निरूपण पतंजलींनाही मान्य होतं. पतंजलींनी आधीचे संदर्भ ग्रंथ आणि स्वतःला ज्या पद्धतीने संपादित करताना आणि अनुभवानी जे लक्षात आलं त्याचा मेळ घालून योग हा चित्तवृत्ती अधिकाधिक शुद्ध आणि अधिकाधिक सूक्ष्म, शुद्ध याचा अर्थ सत्वगुणी, सत्वगुणी झाली की सूक्ष्मत्वाकडे वाटचाल होते, कारण तमोगुण हा जड आहे. असं असल्यामुळं तशा चित्तवृत्ती सूक्ष्म आणि शुद्ध, सूक्ष्म आणि शुद्ध अशा नाहीत. एका क्षणाला चित्तवृत्ती नाहीशा होतील असं सांगितलं. तर भगवद्गीता विचारांकडे अथवा वृत्तींकडे साक्षीत्वाने पाहणं अशा प्रकारचा योग सांगते. पण साक्षीत्वानी का होईना, चित्त निरोध पतंजलींना मान्य आहे. असं असल्यामुळं या दोन योगांमध्ये जसं बुद्ध आणि पतंजली यांच्यामध्ये अंतर पडलं, तसं पतंजली आणि वेदोक्त, पतंजली आणि उपनिषदोक्त, पतंजली आणि याज्ञवल्क्य, पतंजली आणि भगवद्गीता यांच्या योगामध्ये विरोध निर्माण झाला नाही आणि तो योग सगळ्यांनी स्वीकारला. याज्ञवल्क्यांनी जे सांगितलं तर त्याच्यातलं काही गोष्टी पतंजलींनी जशाच्या तशा घेतल्या, किंवा काही गोष्टी दोन दोन तीन तीन एकत्र करून घेतल्या, त्यांनी संपादित केलेलं आहे. अशा प्रकारचा हा ग्रंथ स्वामीजी जेव्हा निरूपण करत होते तेव्हा सोमवारची निरूपण मला ऐकायला मिळाली नाहीत, तुला पहिल्यापासून मिळाली. सोमवारची मला मिळाली नाहीत कारण बँकेत जायचं असल्यामुळे मी सोमवारी तिथं जायचो नाही. पण जेव्हापासून रविवारी सुरू झाली तेव्हापासून मला ती ऐकायला मिळाली. आणि खरंच 25 मिनिटं स्वामीजी निरूपण करत असत. स्वामीजींची जी निरूपण होती ती निरूपण स्वांत सुखाय सुरुवातीला होती आणि नंतर स्वामीजींच्या निरूपणाचा निरूपणाचा उद्देश हा गुरु परंपरा आणि सद्गुरूंनी सोपवलेलं कार्य चालवणं यासाठी असा राहिला. मी आज सांगणार आहे ते स्वांत सुखाय निरूपण स्वामीजी करत होते याकडे मी लक्ष वेधणार आहे. स्वामीजींच्या कामाचं काही धोरण स्वामीजींनी त्यांच्याकडे आखून घेतलं, अर्थात ते मनापाशी ठरवलं असेल. पण स्वामीजींनी जेव्हा त्यांना स्फूर्ती झाली की आपण, किंवा प्रेरणा झाली किंवा असं प्रकर्षाने वाटलं की आपण निरूपण करावं, तेव्हा स्वामीजींनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. पण ही ज्ञानेश्वरी सांगण्याकरता नसून स्वतः करता आहे अशा भूमिकेतून सांगायला सुरुवात केली. याला स्वामीजी स्वांत सुखाय असं म्हणायचे. त्याच्यामध्ये उपदेश हा हेतू नव्हता. उपदेश हा हेतू नसल्यामुळेच
स्वामीजींच्या ज्ञानेश्वरी निरूपणाला त्यांची पत्नी बसायला लागली. स्वामीजींच्या आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की उपदेश म्हणून जर आपण पत्नीशी बोललो तर पत्नी बसणं शक्य नाही. स्वांत सुखाय होती. सरलाताईंची जर प्रकृती पाहिली तर उपदेश म्हणून देखील स्वामीजींच्या समोर त्या निश्चितच बसल्या असल्या. पण तरी देखील स्वामीजींनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली त्याचा उद्देश ज्ञानेश्वरीवर आपलं स्वतःचं चिंतन व्हावं सांगण्याच्या दृष्टीने मग जास्त तयारी होते. जसं एक गोष्ट बोलायची असेल एक तास तर आधी तीन तास किंवा चार तास त्याचा अभ्यास असल्याखेरीज एक तास बोलता येत नाही. अशा रीतीने ज्ञानेश्वरी डूब देऊन बसण्याचं साधन म्हणून त्यांनी निरूपण स्वीकारलं. आणि या स्वांत सुखाय निरूपणामुळं स्वामीजी स्वतःच सुख मिळवणं या कारणाकरता सिद्धावस्था गाठू शकले. एरवी गाठू शकले नसते. कुणीच गाठू शकणार नाही. लोकांकरता जो निरूपण करतो लोक रंजन अथवा आपण तयार नसताना लोकांना शिकवायला जो जातो त्यांनी स्वतः कसा तयार होणार. कारण पारमार्थिक तत्व अंगात बाणवल्याखेरीज उपदेशाचा अधिकार येत नाही. स्वांत सुखाय या विचारामध्ये पारमार्थिक तत्व अंगी बाणवण्याचा विचार स्वामीजींनी केला. स्वामीजींना स्वांत सुखाय निरूपणामुळं प्रसिद्धीचा एकूण हव्यास म्हणू किंवा प्रसिद्धी व्हावी याची अशा प्रकारचा विचार त्यांच्या साधकावस्थेमध्ये निर्माण झाला नाही. एकाला जोडून दुसरा, दुसऱ्याला जोडून तिसरा असे श्रोते त्यांच्याकडे येत राहिले. याचा त्यांना उपयोग असा झाला की या स्वांत सुखाय निरूपणामुळं आणि प्रसिद्धी हा मुळातच उद्देश न ठेवल्यामुळं ते त्याच्यातून सिद्ध आणि सद्गुरु अशी अवस्था गाठल्यानंतर देखील साधकांच्या मागमाग करणारे असे झाले नाहीत. ते प्रेम देत असत पण शिष्य आड रान घेई गुरु मागे मागे जाई अशी अवस्था त्यांची कधीही झाली नाही. कदाचित अशा करता हे घडतं की समोर आलेल्या व्यक्तींपासून काही लाभ व्हावा म्हणून त्यांचा अनुनय केला जातो प्रसिद्धी करता, माना करता अथवा धना करता. पण शिष्याचं किंवा समोर आलेल्या साधकाचं लांगुल चालन स्वामीजी करत नसत. स्वामीजी प्रेम भरपूर देत असत तरी देखील तुम्ही तुमच्या करता येताय आणि तुमच्या करता तुम्ही आलं पाहिजे अशा प्रकारचा एक रोखठोक देखील भाग त्याच्यात निश्चित होता. स्वांत सुखाय निरूपणामुळं त्यांना त्यांच्या ठिकाणी परमार्थामध्ये दिसणारी चढाओढ नव्हती. त्यामुळंच सर्व संप्रदायांशी हार्दिक नातं त्यांचं संपादित झालं. अनेक सत्पुरुषांशी त्यांचा संबंध आला. बेलसरे महाराज, अनंतराव आठवले, धुंडा महाराज, समर्थ संप्रदायाची काही मंडळी, सुनील चिंचोळकर आदी, मारुतीबाबा भोसले अशा प्रकारची, भानुदास महाराज असे देखील स्वामीजींकडे त्या प्रमाणात आले आणि स्वामीजींशी खूप निकटचा आणि प्रेमाचा संबंध ठेवून राहिले. स्वामीजींचं कार्य या स्वांत सुखाय निरूपणामुळे संत गतीने वाढलं. त्याचा एक परिणाम झाला की कार्य वेगाने वाढलं नाही. सुरुवातीला एक श्रोता, मग काही कालांतराने दोन तीन. सुरुवातीच्या निरूपणाचा तर प्रकार असा होता की मुलं झोपलेली असताना स्वामीजी सांगत असत की गादीवर बसून एका बाजूला स्वामीजी, मध्ये दोन उषा, त्याच्यावर ज्ञानेश्वरी आणि पलीकडे सरलाताई. अशी ज्ञानेश्वरीला सुरुवात झाली. त्यामुळे असं धरू की जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली 58 साली तेव्हा एक श्रोता होता. तर त्याचा 13वा वर्धापन दिन त्यांनी जेव्हा केला आणि ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे हा ग्रंथ देखील झाला
त्यावेळेला साधारणपणाने स्वामीजींकडे येणाऱ्या श्रोत्यांची संख्या 20 होती. 68 साली स्वरूपानंदांकडे ते साधारण 14-15 लोकांना घेऊन गेले जे त्यांचे श्रोते होते. 77 साली मी जेव्हा स्वामीजींकडे जायला लागलो तेव्हा स्वामीजींकडे येणाऱ्या श्रोत्यांची संख्या 30-35 होती की जेव्हा ते स्वामी माधवनाथ म्हणून प्रवचन करत होते तेव्हाही त्यांच्याकडे येणाऱ्या श्रोत्यांची संख्या 30-35 होती. 80 साली मला आठवतं जेव्हा हे सुनीलदादा मिलिंददादा यायला लागले तेव्हा स्वामीजींकडे येणाऱ्या श्रोत्यांची संख्या अंदाजे 70 झालेली होती. तीच मंडळाचा 25वा वर्धापन दिन उत्सव झाल्यानंतर 150 झाली. प्रवचनाची जागा सत्यसाई निलयमध्ये गेली. मग कालांतराने 250-300 आणि स्वामीजी जेव्हा पॅरालिसिसने आजारी पडले तेव्हा स्वामीजींच्या प्रवचनाला 500 लोक येत असत. अध्यात्म मंगल धाम मध्ये रस्ता देखील निम्मा भरत असे इतके लोक पुढपर्यंत बसत असत. या निरूपणांनी साधक वर्गाचा विश्वास स्वामीजींनी खूप संपादन केला तो वाढला आणि हा विश्वास व्यक्ती म्हणून स्वामीजींवर झाला आणि साधनेवर स्वरूपानंदांवर सुरुवातीच्या काळात कारण ते त्यांचे गुरु होते. स्वामीजींनी सद्गुरु म्हणून कार्य करेपर्यंत येईल त्या श्रोत्याला पावसला नेऊन अनुग्रह देवले. स्वामीजींनी साधकांची देखील पुष्कळ सेवा केली. आलेल्या मंडळींच्या चपला देखील जर विसरल्या तर दुकानात जाता जाता ते चपला घरात पोचून परत चपला कशा विसरल्या जातात हे मला कळत नाही. पण आमच्या घरी चप्पल स्टँड केला शुक्रवार पेठेत. आपले शितोळे काका आहेत ते म्हणाले की एवढ्या लोकांच्या चपला असतात म्हणून चप्पल स्टँड केला. तर त्या दिवशीचं प्रवचन झालं चप्पल स्टँड केल्यानंतर आणि तिथं 2 चपला कायमच्या जमा झाल्या. लोक घेऊनच गेले नाहीत चपला का. मला असं वाटतं की दुसरा आपली चप्पल घालून गेला तर दुसऱ्याची चप्पल घालून जाता येत नाही म्हणून त्या राहत असाव्यात. पण त्यांच्या लक्षात जर आलं तर ते चपला देखील पोचवायला गेलेले आहेत. असा एक प्रसंग आहे की आलेल्या प्रवचनाला येणाऱ्या साधकांची त्यांनी पाद्यपूजा केली. नवरा बायकोंना असं बोलवून त्यांनी त्यांना भोजनासाठी बोलवलं आणि त्याआधी त्यांनी त्यांची पूजा केली. सगळ्यांचे पाय धुतले. त्यांचा जो भाव होता श्रोतृवर्गाच्या ठिकाणी तो कसा होता हे याच्यावरून लक्षात येतं. स्वार्थ नसल्यामुळं प्रवचनांमध्ये दुसऱ्याच्या हिताकरता त्यांनी इतर लोकांना कायम विचारांना प्रवृत्त केलं. एका काव्यात ते म्हणतात कशाला करीसी पराव्याची निंदा ब्रह्म रसस्वादा अंतरतोसी कशाला पाहसी पराव्याचे दोष तुझ्या ठाई परिपोष होय त्यांचा. प्रकृतीचे दोष प्रकृतीचे गुण त्या माझी निर्गुण वसे देव माधव म्हणे घेई त्यासी ओळखून होशील तू पूर्ण तत्काळची. या माझी वेळ संपली. या स्वांत सुखाय निरूपणामुळं त्यांची अतिशय आंतरिक अशी प्रगती झाली. सद्गुरूंकडे जाण्याच्या आधी त्यांना निर्विकल्प समाधीचा अनुभव आला. तसंच स्वांत सुखाय निरूपणाची दृष्टी ठेवल्यामुळं भगवद्गीतेतले जे गुण आहेत ते गुण आपल्या अंगी बाणावेत अशा प्रकारची दृष्टी त्यांना प्राप्त झाली. जसं अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही आर्जवम हे केवळ मग निरूपणाचे विषय होऊ शकत नाहीत जर स्वांत सुखाय असेल तर. आणि या निरूपणाचा अखेर उत्तम शिष्यत्व संपादन केल्यामुळं शिष्यत्वातूनच
स्वामी माधवनाथ या नावाचं एक गुरुतत्व आपल्याला लाभलं. स्वरूपानंदांनी त्यांना ते अधिकार दिले आणि त्यांनी ते अतिशय नम्रपणाने स्वीकारले आणि कसलंही गाजावाजा न करता ते कार्य तसंच पुढे राहिलं, पुढे चालत राहिलं. तेच कार्य आताही चाललेलं आहे. स्वामीजी गेले असं समजू नका. स्वामीजींनी ज्या पद्धतीने विचार व्यक्त केले त्या विचाराच्या अनुरोधाने कामं झाली पाहिजेत याचा मी आग्रही आहे. स्वामीजी गेले असं न समजता स्वामीजींच्या विचाराप्रमाणे, कारण या विचाराला यश आहे. स्वामीजींनी ते यश कसं आहे हे दाखवून दिलं. स्वामीजींनी त्यांच्याकडे येणारा श्रोता देखील कशा रीतीचा टार्गेट ग्रुप ज्याला म्हणू तो कसा असावा याचाही विचार केलेला होता. सुशिक्षित, सुविद्य, मध्यमवर्गीय अथवा उत्तम परिस्थितीचा असेल तरीही, पण एक बौद्धिक पातळी असलेला, ज्याच्या ठिकाणी भाव आहे असा, अशा लोकांसमोर आणि त्याच त्याच लोकांसमोर निरूपण करायची असं त्यांनी ठरवलं आणि त्याच्यातून एवढं प्रचंड कार्य उभं राहिलं. स्वामीजींचं जे जीवन आहे ते जीवन हे कमावलेलं जीवन आहे एका अंगाने, आणि दुसऱ्या अंगाने स्वामीजींना आपलं जे कार्य आहे ते आपण करत नसून ते असं म्हणत असत तिथं लावलेले ज्ञानोबा, स्वरूपानंद असे फोटो, हे सगळे लोक माझ्याकडून करून घेत आहेत असा भाव होता. या दोन्ही गोष्टी अत्यंत खऱ्या होत्या. केवळ नम्रते करता ते म्हणत नव्हते, कारण संप्रदाय हा पूर्वसुरी चालवतात एक प्रकारे. मलाही त्याचा अनुभव आहे. त्या तऱ्हेने त्या पूर्वसुरींच्या इच्छेला अविरोध राहून आणि त्या पूर्वसुरींच्या इच्छेला आपल्या कृतीची जोड देऊन त्यांनी अशा रीतीने कार्य केलं, ते वाढवलं आणि त्याचा लाभ आपल्याला आपल्या जीवनात विचार मिळण्याच्या दृष्टीने झाला होतो आहे. स्वामीजींच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने स्वामीजींच्या गुणांसंबंधी काही ना काहीतरी आपल्याला चिंतन करायला मिळत हे आपलं भाग्य आहे. पण स्वामीजी असं म्हणत असत की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा. त्यामुळं या फोटो लावण्यापुरते स्वामीजी देव अशी भूमिका त्यांना मान्य नव्हती. ते त्यांच्या ठिकाणी आणि नमस्कार करणारा आपल्या ठिकाणी असं नसलं पाहिजे. विजिग्गीषु वृत्तीने आपण ही या प्रकारे करायचं आहे अशा भावाने, अशा बोधाने कार्य व्हावं आणि साधकांनीही त्याच्यात समाविष्ट व्हावं असा स्वामीजींचा विचार होता. त्या तऱ्हेने आपल्या फार मोठ्या भाग्याने आपण त्यांच्या सन्निध आलो. आपल्या जीवनाची उंची स्वामीजींच्या विचाराला, त्यांनी दिलेल्या प्रेमाला, त्यांनी दिलेल्या साधनेला अनुसरून आपण जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की त्याच्यात त्यांना खूप समाधान आहे. त्यांनी आपला हात सोडलेला नाहीये. आपण जर या भावना आपल्या ठिकाणी ठेवल्या तर आपल्याबरोबर ते आहेतच आणि अशाच भावाने आपल्याला चालायचं आहे. हरी ओम तत्सत. हरी हरी.
आता पसायदान होणार आहे. सद्भक्त अभिजित धोंडफळे हा पसायदान बनेल. आपल्या सर्व कार्याचे शिल्पकार जर का स्वामीजी असतील तर आपल्या कार्यातला शिल्पकार अभिजित आहे असं मला वाटतं. इथे आपल्याला जेवढी शिल्प बघायला मिळतील ती निश्चित समजा की ही अभिजितनीच निर्माण केलेली आहेत. तो पसायदान म्हणेल आपण सर्वांनी मनोमन ते ऐकायचं आहे.
आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानहि जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीति लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखी भरोनी सद्भावाची अंजुळी मियावो विया फुले मुकळी अर्पिली अंघ्रियुगुली
विश्वरूपाचा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।